नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत। ऐकूयात काही ठळक घडामोडी। दक्षिण आफ्रिकेत जोहान्सबर्ग इथं सुरू असलेल्या G20 नेत्यांच्या शिखर परिषदेचा आज समारोप होईल। आज शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री मोदी यांनी दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सिरिल रामाफोसा यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा केली। G20 शिखर परिषद यशस्वीपणे आयोजित केल्याबद्दल प्रधानमंत्र्यांनी रामाफोसा यांचं अभिनंदन केलं। प्रधानमंत्री मोदी आज संध्याकाळी माय देशासाठी रवाना होणार आहेत। देशाचे विद्यमान सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई आज सेवानिवृत्त होणार आहेत। आज संध्याकाळी गवई आपल्या पदावरून मुक्त होतील आणि त्यानंतर न्यायमूर्ती सूर्यकांत पदभार स्वीकारतील। न्यायमूर्ती सूर्यकांत उद्या देशाचे 53वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतील। न्यायमूर्ती सूर्यकांत पुढचे 15 महिने देशाचे सरन्यायाधीश म्हणून काम पाहतील आणि वयाची 65 वर्ष पूर्ण झाल्यावर 9 फेब्रुवारी 2027 ते निवृत्त होतील। नॅशनल बुक ट्रस्ट इंडिया, महाराष्ट्र शासन आणि झिरो माईल यूथ फाउंडेशन यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या नागपूर पुस्तक महोत्सवाअंतर्गत झिरो माईल लिटरेचर फेस्टिवलला आजपासून सुरुवात झाली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज उद्घाटन झालं। आज आणि उद्या तसंच 29 आणि 30 नोव्हेंबर असा प्रत्येकी 2 दिवस विभागून हा उपक्रम होणार आहे। भारतानं आज श्रीलंकेत कोलंबो इथं झालेल्या पहिल्या दृष्टीहीन महिला T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचं जेतेपद पटकावलं। भारतानं नेपाळचा 7 खेळाडू राखून पराभव केला आणि विश्वविजेतेपदाला गवसणी घातली। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात। नमस्कार।